खंड तिसरा प्रकरण चौथे शांती। हल्ल्यानंतर दोन एक दिवसांनी जेव्हा मी मिस्टर एस्कमना भेटायला गेलो त्यावेळी सुद्धा पोलीस ठाण्यावरच होतो। माझ्याबरोबर संरक्षणासाठी एक दोन शिपाई असत, पण वास्तविक जेव्हा मला मिस्टर एस्कमकडे नेण्यात आले तेव्हा संरक्षणाची जरुरी राहिली नव्हती। मी उतरलो त्याच दिवशी, म्हणजे पिवळा बावटा उतरता क्षणीच नाताळ ऍडव्हर्टायझरचा प्रतिनिधी माझी मुलाखत घेऊन गेला होता। त्याने मला खूप प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे देताना मी एकन एक आरोपांचे संपूर्णपणे निराकरण करू शकलो होतो। सर फिरोज शहांच्या सूचनेने हिंदुस्थानात त्यावेळी मी एकही भाषण लिहिल्याखेरीज दिले नव्हते। या सर्व भाषणांचा आणि लेखांचा संग्रह माझ्यापाशी होताच। मी ती त्याला दिली आणि शाबित करून दिले की हिंदुस्थानात मी अशी एकही गोष्ट सांगितली नाही की जी अधिक जोरदार शब्दात दक्षिण आफ्रिकेमध्ये सांगितली नसेल। मी असेही दाखवून दिले की कुर्लंड आणि नादेरीवरून उतारूंना आणण्यात माझे मुळीच अंग नव्हते। त्यांच्यापैकी पुष्कळ जण जुनेच होते आणि पुष्कळसे नाताळात राहणार नव्हते तर ट्रान्सवॉलला जाणार होते। त्यावेळी नाताळात मंदी होती, ट्रान्सवॉलमध्ये पुष्कळ जास्त कमाई होत असे, त्यामुळे पुष्कळ हिंदी तिकडे जाणे पसंत करीत। या खुलाशाचा, त्याचप्रमाणे हल्ला करणाऱ्यांवर फिर्याद करण्याचे मी नाकारले, त्याचा इतका काही परिणाम झाला की गोऱ्या लोकांना शरम वाटली। वर्तमानपत्रांनी मला निर्दोषी ठरवला आणि हल्ला करणाऱ्यांना दोष दिला। अशा तऱ्हेने मला अखेरीला लाभच झाला आणि माझा लाभ तो कार्याचा लाभ होता। हिंदी समाजाची प्रतिष्ठा वाढली आणि माझा मार्ग अधिक सरळ झाला। तीन चार दिवसात मी आपल्या घरी गेलो आणि थोडक्याच दिवसात माझी नेहमीची दिनचर्या सुरू झाली। वरील प्रसंगामुळे माझी वकिलीही अधिक चांगली चालू लागली। पण अशा तऱ्हेने हिंदी लोकांची प्रतिष्ठा वाढली तर त्याबरोबरच त्यांच्याबद्दलचा द्वेषही वाढला। त्यांच्यामध्ये दृढतापूर्वक झगडण्याची शक्ती आहे अशी गोऱ्या लोकांची खात्री झाली व त्याबरोबरच त्यांच्याबद्दलचे भयही वाढले। नाताळच्या काउन्सिलमध्ये दोन कायदे दाखल झाले, त्यामुळे हिंदी लोकांची दुःस्थिती अधिक तीव्र झाली। एकामुळे हिंदी व्यापाऱ्यांच्या धंद्याला धक्का पोचला तर दुसऱ्यामुळे हिंदी लोकांच्या येण्या जाण्यावर सक्त मर्यादा घालण्यात आल्या। सुदैवाने मताधिकाराच्या झगड्याच्या वेळी असे ठरले होते की हिंदी लोकांविरुद्ध हिंदी म्हणून कायदा करता येणार नाही, म्हणजे कायद्यामध्ये रंगभेद किंवा जातीभेद असता कामा नये। त्यामुळे वरील दोन्ही कायद्यांच्या भाषेवरून ते सर्वांना लागू पडणारसे दिसत होते, पण त्यांचा हेतू फक्त हिंदी लोकांवर अधिक बंधने घालण्याचा होता। या कायद्यामुळे माझे काम फार वाढले व हिंदी लोकांमधील जागृतीही वाढली। या कायद्यांतील बारीकसारीक मुद्द्यांविषयी कोणी हिंदी इसम गैरमाहितगार राहू नये अशा तऱ्हेने ते लोकांना समजावून देण्यात आले आणि आम्ही त्यांची भाषांतरे प्रसिद्ध केली। तक्रार अखेरीला विलायतेपर्यंत गेली, पण कायदे नामंजूर झाले नाहीत। माझा बहुतेक वेळ सार्वजनिक कामातच जाऊ लागला। मनसुखलाल नाझर नाताळमध्ये असल्याचे मी वर लिहिलेच आहे, ते माझ्याबरोबर राहिले। त्यांनी सार्वजनिक कामात अधिक भाग घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे माझे काम काहीसे हलके झाले। माझ्या गैरहजेरीत शेठ आदमजी मियाँ खान यांनी आपले कार्यवाहाचे काम फार उत्तम बजावले, सभासद वाढविले आणि स्थानिक काँग्रेसच्या खजिन्यात जवळजवळ 1000 पौंडांची भर घातली। उतारूंवरील हल्ल्यांमुळे, त्याचप्रमाणे वरील दोन कायद्यांमुळे जी जागृती झाली तिचा फायदा घेऊन मी या भरीतही भर घालण्याचा प्रयत्न केला आणि खजिन्यात जवळजवळ 5000 पौंड झाले। मला असा लोभ वाटत होता की काँग्रेसचा कायम फंड असला, त्याने जमीन खरेदी केली आणि तिचे भाडे येत गेले तर काँग्रेस निश्चिंत बनेल। सार्वजनिक संस्थेचा हा माझा पहिलाच अनुभव होता। मी माझा विचार सहकाऱ्यांपुढे मांडला, त्यांनी तो पसंत केला। घरे विकत घेण्यात आली आणि भाड्याला लाविली गेली। त्यांच्या भाड्यातून काँग्रेसचा मासिक खर्च सहजी चालू लागला। मिळकतीचा भक्कम ट्रस्ट केला। अशा तऱ्हेने ही मिळकत आजही शिल्लक आहे, पण ती आपापसातील तंट्याला कारणीभूत झाली आहे आणि मिळकतीचे भाडे आज कोर्टात जमा होत आहे। ही दुःखद घटना मी दक्षिण आफ्रिका सोडून आल्यानंतर घडली, पण सार्वजनिक संस्थांसाठी कायम फंड उभारण्याबाबतीतले माझे विचार दक्षिण आफ्रिकेतच बदलले। अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यावर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात. कित्येक वेळा तर धडधडीत लोकमताविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव हिंदुस्थानात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठाव ठिकाणा नाही. त्यांचे व्यवस्थापक त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही. सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे. याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे असा माझा अभिप्राय आहे. या माझ्या लिहिण्याविषयी गैरसमज होऊ नये. ज्या संस्थांना इमल्याची वगैरे जरूर लागते अशा संस्थांना वरील टीका लागू पडत नाही. सार्वजनिक संस्थांच्या चालू खर्चाचा आधार लोकांपासून मिळणाऱ्या फंडावर असला पाहिजे. हे विचार दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या वेळी दृढ झाले. या 6 वर्षांच्या महान झगड्यासाठी लाखो रुपयांची जरूर पडली पण तो कायम निधीशिवाय चालला. अशीही वेळ मला आठवते की जेव्हा उद्याचा खर्च कोठून मिळेल याची मला कल्पनाही नव्हती. पण पुढे यावयाच्या प्रसंगांचा उल्लेख मी येथे करीत नाही. वरील अभिप्रायाचे समर्थन वाचकाला या कथेमध्ये त्या त्या प्रसंगी वाचावयास मिळेल.